नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंज मधून तुमचं स्वागत करते. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का हो? नक्कीच आवडत असतील, नाही का? कारण मी अशी बरीच लोकं पाहिली आहेत, अगदी लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत देखील, की त्यांना गोष्टी ऐकायला अजूनही खूप आवडतात. मला पण आवडतात. माझी आजी आमच्या बालपणी आम्हाला खूप गोष्टी सांगायची. तुम्हाला पण तुमच्या आजी आजोबांची आठवण आली असेल ना गोष्टींचं नाव ऐकून? तर आज मी तुम्हाला एक गोष्टच सांगणार आहे. ही गोष्ट आमचे एक सर आहेत, राजमूर्ती सर म्हणून, जे फेमस मॅजिशियन आहेत आणि इल्युजनिस्ट आहेत. तुम्ही त्यांच्या यूट्यूबला त्यांचे व्हिडिओजही बघू शकतात. तर त्यांची 8 वर्षांची छोटी मुलगी आहे, तिने ही गोष्ट स्वतः लिहिली आणि तिने नरेट पण केली होती. आणि इतकी छान पद्धतीने तिने ही गोष्ट लिहिली आहे की तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुमचाही विश्वास नाही बसू शकणार, का तिने स्वतः ही गोष्ट लिहिली आहे. तर मी त्याचं ट्रान्सलेशन करून तुम्हाला ही गोष्ट आज सांगणार आहे. तुम्हाला नक्कीच आजी आजोबांची आठवण नक्कीच येईल असं माझी खात्री आहे. तर ही गोष्ट आहे एका लहान मुलाची, जो खूप आनंदाने आपलं आयुष्य जगत होता. कधी कधी तो निराश दुःखी देखील होत असायचा, पण आयुष्यात तसं होतच असतं, बरोबर ना? आणि ते काही क्षणांसाठीच त्याला ते वाटायचं दुःख, नंतर पुन्हा तो दुःख विसरून आनंदात राहत असे. असेच दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्ष जात होती. आणि बघता बघता तो मोठा झाला, त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला. आणि असंच सुखाने जगत जगत तो हळूहळू म्हातारा झाला आणि एके दिवशी त्याचा देहांतवास झाला. बरं, निवर्तल्यानंतर देखील तो स्वर्गात गेला. तिथे गेल्यावर त्याला देव भेटला. त्याने त्याला विचारलं का, मी तुला 3 पर्याय देतो, पण यावेळी तुला मानव जन्म नाही तर एखाद्या पशूचा किंवा कीटकाचा जन्म घ्यावा लागेल. आणि मग देवानी त्याला ते 3 पर्याय सांगितले. ते होते, देव म्हणाला, तुझे पर्याय 3 वेगवेगळे जीव आहेत, पण त्यातून तू फक्त एकच पर्याय निवडू शकतो. नीट ऐका हा. आता त्या प्रत्येक जीवाचा जीवनकाल मर्यादा देखील मी तुला सांगेल, आणि मग तू योग्य ती निवड कर, असं देव त्या माणसाला म्हणाला. माणूस तयार झाला आणि देवाने त्याला पहिला पर्याय सांगितला. तो होता मेंढ्याचा जन्म, पण तो मेंढा फक्त 1 वर्ष जगू शकणार होता, पण त्याचं आयुष्य आनंदी असणार असतं. दुसरा जीव सांगितला तो होता एक मच्छर. हो, मच्छर. ते ऐकून त्या माणसाला देखील हसू आलं, कारण त्याला माहीत होतं का, या जीवाच्या जन्मात 1 सेकंदात माणसाच्या 1 थपडेमध्येच त्याचा जीव गेला असता. आणि तिसरा जन्म होता एका किड्याचा, आणि त्या जन्मात तो 100,000 वर्ष जगू शकणार असता, पण त्यातील 1ही दिवस तो सुखी राहणार नाही, असं देवाने त्याला सांगितलं. आणि मग त्याला विचारलं की तू ह्याच्यातला कुठला जीवाचा जन्म तुला घ्यायला आवडेल ते सांग. तर तुम्हाला काय वाटतं, तो कुठला जीव निवडेल त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी? खूप सोपं आहे ना, मेंढा. तुम्हालाही तेच वाटलं, बरोबर ना? तुम्ही त्या माणसाच्या जागी असता तर तुम्ही पण कदाचित हाच पर्याय निवडला असता, खरं आहे ना? तुम्ही किती आयुष्यात जगलात ह्याला महत्त्व नसतं. जर त्याने मच्छर हा जीव निवडला असता तर 1 क्षणातच त्याचा जीव गेला असता, आणि जर त्याने किड्याचा जन्म निवडला असता तर तो कधीही सुखात राहू शकला नसता, फक्त वर्षानुवर्ष कुढत मरत दुःखी आयुष्यात जगत राहिला असता. कोणालाही दुःखी राहायला आवडत नाही, बरोबर ना? मग राहिला कुठला जन्म? तर मेंढा. तो भले 1 वर्षाचं आयुष्यमान घेऊन जन्मेल, पण तो सुखात राहू शकेल. ह्यात दिवसांना वा काळाला महत्त्व नाही, तर त्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात तुम्ही किती आनंदात राहिलात ह्याला महत्त्व आहे, बरोबर ना? आयुष्य जगावं पण भरभरून आनंदाने जगावं. कशी वाटली ही गोष्ट? वरवर जरी सोपी आणि साधी वाटली तरी त्याच्यात खूप गहन अर्थ आहे. बरोबर ना? आपण आयुष्य किती जगलो यापेक्षा ते किती सुखात वा आनंदात जगलो ह्याला खूप महत्व असतं. जरूर या गोष्टीचा विचार करा, त्यातला मतितार्थ समजून घ्या आणि ते आचरणात देखील आणा. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुम्ही अधिकाधिक आनंदात कसं जगू शकाल, दुसऱ्यांना आनंद कसा देऊ शकाल ते बघा. धन्यवाद.